भाग 21 खाली क्रूस। पहला पत्रस 3:18 गलतियो 2:20 येशूनी क्रूस्यावर मरण पावले। येशूनी पापी लोकांना पापापासून सजा न व्हावी म्हणून तो वाचवण्यासाठी मरण पावले। येशूनी कधी पाप केले नाही। क्रूस हे आपल्याला आठवण देते पापाचा नाश करण्यासाठी होय आणि परमेश्वरांना आपल्यापासून वेगळे करते। येशू पवित्र आहे, पापावर विजय पावणारा परमेश्वर आहे। तो आपल्यासाठी बलिदान झाला तेव्हा आपण येशूवर विश्वास करायला पाहिजे। आपल्या पापाची क्षमा जेव्हा आपण मागतो परमेश्वर आपल्याला क्षमा करतो। येशू आपल्याला देवाचे मूल बनवित आहे। काय तुम्हाला माहित आहे की येशूचे चेले होण्याचा काय अर्थ आहे?